chinimandi.com podcast. टांझानियामध्ये साखरेच्या किमती वाढवणाऱ्यांवर कारवाई सुरू. टांझानियाने अलीकडेच अनेक कारणांमुळे साखरेमध्ये घट पाहिली आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. मोठ्या पावसाचा साखर उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की साखरेच्या किमतीत वाढ करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. काहींनी कृत्रिम घट आणण्यासाठी गोदामामध्ये साखर जमा करून ठेवली. कृषी मंत्री जयफेट हसुंगा यांनी सांगितले की अनेक लोक सरकारकडून निर्धारित केलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने साखर विकत आहेत, यामुळे ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. हे लक्षात घेऊन ही कार्यवाही केली जात आहे. हसुंगा यांनी सांगितले की जे सरकारी किमतीपेक्षा अधिक दराने साखर विकत आहेत त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. मंत्री म्हणाले की जर कुणी अशा पद्धतीने गैरकारभार केला तर त्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार. हसुंगा यांनी सांगितले की टांझानियामध्ये साखरेची एका वर्षाची सरासरी मागणी 4,70,000 टन आहे, तर देशातील 5 साखर कारखान्यांमध्ये 2019 मध्ये 3,78,000 टन इतके उत्पादन झाले होते.